चीनीमंडी.com पॉडकास्ट। 27 ऑक्टोबर पासून सुरू होणार मोरणा साखर कारखाना। जिल्हा प्रशासनाने साखर कारखान्यांमध्ये गाळप हंगाम सुरू करण्याबाबत घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये अधिकारी आणि शेतकरी संघटनांबरोबर चर्चा केली। बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला की 27 ऑक्टोबर पासून मोरणा कारखाना गाळप सुरू करेल। 5 साखर कारखान्यांनी 31 पर्यंत गाळप सुरू करण्याबाबत सांगितले आहे। 3 साखर कारखान्यांमध्ये नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात गाळप सुरू होईल। प्रशासनाकडून ADM प्रशासन अमित सिंग आणि सिटी मॅजिस्ट्रेट शेतकरी संघटनेकडून राकेश टिकेत आणि धमेंद्र मलिक उपस्थित होते। जिल्हा ऊस अधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत भाकियू प्रवक्ते राकेश टिकेत यांनी सांगितले की सर्व साखर कारखाने या महिन्यात सुरू होणे आवश्यक आहेत आणि गाळप सुरू करण्यापूर्वी शेतकऱ्यांचे देय भागवणे आवश्यक आहे। धमेंद्र मलिक यांनी सांगितले की शेतकऱ्यांना सणासाठी पैसा हवा आहे। निर्णय झाला की मोरणा साखर कारखाना 27 ऑक्टोबर पासून गाळप सुरू करेल। खतौली कारखाना 28 ऑक्टोबरला, टिकोला आणि मनसूरपूर 29 ऑक्टोबर आणि भैसाना साखर कारखाना 31 ऑक्टोबर पासून सुरू होईल। रोहाना, तितावी आणि खाईखेडी या 3 कारखान्यांनी 5 नोव्हेंबर पासून कारखाना सुरू होईल असे सांगितले आहे। शेतकरी नेत्यांनी याचा विरोध केला आणि या महिन्याच्या अखेरपर्यंत कारखाना सुरू करण्यासाठी दबाव टाकला। कारखान्यांनी तयारी पूर्ण न झाल्याने असमर्थता दर्शवली आहे। कारखाना व्यवस्थापनाने थकबाकी भागवण्यात गती आणण्याचेही आश्वासन दिले। जिल्ह्यातील साखर कारखान्यांवर शेतकऱ्याचे 497 करोड रुपये देय आहेत। यामध्ये सर्वात अधिक भैसाना साखर कारखान्यावर आहे। बैठकीमध्ये संपर्क मार्गांना योग्य केले जावे अशी मागणीही करण्यात आली। बैठकीमध्ये ज्येष्ठ विकास निरीक्षक संजय कुमार सिंग, विश्वामित्र पाठक, ब्रिजेश कुमार राय यांच्यासह सर्व ऊस समित्यांचे सचिव उपस्थित होते। जिल्ह्यातील 8 साखर कारखान्यांपैकी केवळ टिकोला हा एकच कारखाना असा आहे ज्याने गेल्या हंगामातील शेतकऱ्यांचे पूर्ण पैसे भागवले आहेत। साखर कारखान्यांवर शेतकऱ्यांचे जवळपास 497 करोड रुपये देय आहेत। शेतकरी संघटनेने हे देय गाळपापूर्वी भागवण्याची मागणी केली आहे। तितावा, रोहाणा आणि खाईखेडी या कारखान्यांनी 31 ऑक्टोबर पूर्वी गाळप सुरू करण्याबाबत असमर्थता दर्शवली आहे। या साखर कारखान्यांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की त्यांची पूर्ण तयारी झालेली नाही, यामुळे ते 5 नोव्हेंबरलाच कारखाना सुरू करतील। जिल्हा ऊस अधिकारी यांनी सांगितले की ऊस विभाग याबाबत प्रयत्नशील आहेत की जिल्ह्यातील सर्व 8 साखर कारखान्यांमध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये गाळप सुरू होईल। शेतकऱ्यांचे पैसे कारखाना सुरू होण्यापूर्वी भागवावेत यासाठी दबाव टाकला जात आहे।